आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां भागावरवी मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. दिल्ली विधानसभा वेंचणुके खातीर मतदान सुरू आसा. लोकसभेन राष्ट्रपतींच्या अभिभाषणावेलो आभार प्रस्ताव आवाजी मतदानान मान्य केलो. केंद्रीय ग्रामीण उदरगत मंत्री शिवराज सिंग चौहान आज वॉटरशेड यात्रा हायब्रीड मोडान सुरू करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज प्रयागराजान महाकुंभ मेळ्याक भेट दितले. आज इंडियन सुपर लीग फुटबॉल सर्तीत मोहन बागान सुपर जायंट्स आणि पंजाब एफसी पंगडामधी खेळ जातलो. आता पुराय खबरो. दिल्ली विधानसभा वेंचणुके खातीर मतदान सुरू आसा. आज सकाळी 7 वरांचेर मतदान सुरू जाला आनी सांजवेळा 6 मेरेन मतदान चालू आसतले. सगळ्या 70 मतदारसंघांनी मतदान सुरू आसा. सगळ्या मतदारसंघांनी सुरक्षेची खर व्यवस्था केल्या. 699 उमेदवारा खातीर 1,26,00,000 पात्र मतदार मतदान करतले अशी अपेक्षा आसा. आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल, दिल्लीचे मुखेलमंत्री आतिशी आणि दिल्लीचे मंत्री गोपाल राय, भाजपचे विजेंदर गुप्ता, प्रवेश वर्मा, रमेश बितुरी आणि कैलाश गेहलोत हे प्रमुख उमेदवार असतात. काँग्रेसीन संदीप दीक्षित, हरुण युसुफ आणि अलका लांबा हांका उमेदवारी दिल्या. राष्ट्रीय राजधानीत मुक्त, निष्पक्ष आणि शांततेत मतदान सुनिश्चित करपा खातीर फाव ती व्यवस्था केल्या. 70 विधानसभा मतदारसंघांनी 13,700 मतदान केंद्रां स्थापन केल्यात. मतदान सुरळीत जावचे म्हण सगळ्या मतदान केंद्रांचे गरजेच्यो सुविधा उपलब्ध असा हाची खात्री केल्या. 1,56,00,000 पात्र मतदारांतले 83,00,000 दादले, सुमार 72,00,000 बायलो आनी 1,267 ट्रान्सजेंडर असतात. मतदान कर्मचाऱ्यांक आणि हेरांक वेळार पावपाक मेळचे म्हण दिल्ली मेट्रो सेवा सकाळी 4 वरांसावन सुरू जाल्या. शेनवारा मतमेजणी जातली. आपल्या सरकारान गरिबांच्या कल्याणा खातीर जायती पावलां उबारल्यात. ताचो परिणाम 25 कोटी लोक गरिबेंतल्यान भायर सरल्यात अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल सांगले. फक्त सरकाराच्या वचनबद्धतेन, निश्ठेन आणि कश्टाक लागून हे शक्य झालां असे ताणी म्हळे. येवजण्यो 100% चालीक लावपाचेर भर दिवन विकसित भारताचे ध्येय साध्य करपा खातीर आपले सरकार वावुरता अशें ताणी सांगले. काल लोकसभेन संसदेच्या संयुक्त बसकेन राष्ट्रपतींच्या अभिभाषणावेल्या उपकार प्रस्तावाचेर जाल्ले चर्चेक प्रधानमंत्री जाप दिताले. राष्ट्रपतींचे अभिभाषण प्रेरणादायी आशिल्ले आणि विकसित भारताच्या दिकेन सरकारच्या यत्नांक बळकटी मेळिल्ल्याचे मोदी हांणी सांगले. ताणी सांगले, सरकारान शासनात पारदर्शकता हाडल्या ताचो परिणाम म्हण कोट्यांनी रुपयांची बचत जाल्या. मध्यम वर्गाक कर प्रोत्साहन दिवपा खातीर घेतिल्ल्या वेगवेगळ्या पावलांचो प्रधानमंत्र्यांनी उल्लेख केलो. प्रधानमंत्र्यांनी म्हळे, तांच्या सरकारान देशांतल्या तरणाट्या खातीर नोकरींच्यो संधी वाढयल्यात. भारतान आर्टिफिशियल इंटेलिजन्साची उदरगत करपा सारखिल्या उपक्रमांक तांच्या सरकारान प्राधान्य दिला अशें मोदी हांणी सांगले. उपरांत सभाघरान राष्ट्रपतींच्या अभिभाषणावेलो आभार प्रस्ताव आवाजी मतदानान मान्य केलो. केंद्रीय ग्रामीण उदरगत मंत्री शिवराज सिंग चौहान आज जल लाय धनधान्य या विषयाचेर वॉटरशेड यात्रा हायब्रीड मोडान सुरू करतले. काल नवी दिल्लीन प्रसार माध्यमांक संबोधित करतना चौहान हांणी सांगले, वॉटरशेड उदरगतीच्या कार्यावळी विशीं जागृताय निर्माण करप हो लोकसंपर्क मोहिमेचो हेतू आसा. या मोहिमेत सहभागी आशिल्ल्या 805 प्रकल्पांनी 26 राज्यां आणि 2 केंद्रशासित प्रदेशांतल्या 6,673 ग्रामपंचायतींनी व्यापून सुमारे 70 ते 90 दिसां खातीर व्हॅनी फिरतल्यो. ही मोहीम प्रधानमंत्री कृषी सिंचाई येवजणेचो एक भाग आसा, जी शेती उदरनिर्वाह आणि पर्यावरण सुधारपा खातीर नैसर्गिक संसाधनांच्या शाश्वत व्यवस्थापनाचेर भर दिता. काल नवी दिल्लीन प्रसार माध्यमाकडे उलयतना चौहान हांणी सांगले, या मोहिमेक लागून उदका संवर्धन आणि मातयेच्या इबाडाविशीं लोकांमदी जागृताय निर्माण जातली. चडांत चड लोकांक हे मोहिमेन वांटो घेवपाचो उलो ताणी मारला. केंद्रीय घर मंत्री अमित शाह हांच्या अध्यक्षतेखाला काल दिल्लीन जम्मू काश्मीराच्या सुरक्षाविशीं नियाळ बसका जाली. या बसकेन घर सचिव गोविंद मोहन, लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि हेर वरिष्ठ अधिकारी हजर आशिल्ले. फाटल्या महिन्यात झाले निमाणे नियाळ बसकेन केंद्रीय घरमंत्र्यांनी सगळ्या सुरक्षा एजन्सी आतंकवादाची शून्य सहिष्णुताय धोरण आपणावपाक आणि जम्मू काश्मीरातलो आतंकवाद ना करपा खातीर समन्वयात्मक पद्धतीन वावरपाचो निर्देश दिल्लो. ताणी एरिया डॉमिनेशन प्लॅन आणि झिरो टेरर प्लॅन मिशन मोडान चालीक लावपाचेर भर दिल्लो. दहशतवादी घडणुको, घुसखोरी, दहशतवादी संघटनांनी तरुणांची भरती हातून लक्षणीय घट जाल्ले खातीर सुरक्षा संस्थांच्या प्रयत्नांचे शाह हांणी कौतुक केले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी वेल्यान आयकतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज प्रयागराजान महाकुंभ मेळ्याक भेट दितले. ते संगमान पवित्र स्नान करतले आणि मां गंगाची पूजा करतले. या वेळार मुखेलमंत्री योगी आदित्यनाथ हजर असतले. भारताच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक दायजाचं संवर्धन आणि सांभाळ करपाच्या सरकारच्या वचनबद्धतेप्रमाण प्रधानमंत्र्यांनी तीर्थस्थळांची मुळावी बांदावळ आणि सुविधा वाढवपाखातीर सतत सक्रिय पावलां उबारल्यात. हाचे आदी फाटल्या वर्सा 13 डिसेंबराक प्रयागराजाच्या भेटीवेळार तांणी 5,500 कोटी रुपयांच्या 167 उदरगत प्रकल्पांचे उक्तावण केल्ले, जाका लागून सामान्य लोकां खातीर संपर्क सुविधा आणि सेवा सुदारली. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीची एमपीसीची बसका आज मुंबई शहरात सुरू जाता. ही बसका शुक्रार मेरेन चालू असतली. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा या समितीचे व्याजदाराचे निर्णय शुक्रारा सकाळी जाहीर करतले. नवनियुक्त रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नराच्या अध्यक्षतेखाला ही पहिली बसका आसतली. भारतान फाटल्या 10 वर्सांत मोबायल इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाच्या मळार बरीच प्रगती केल्या. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आणि सोशल मीडियाचेर केल्या पोस्टान सांगले, 2014 वर्सा देशान फक्त 2 मोबायल उत्पादन युनिट आशिल्ले, जाल्यार आज देशान 300 वयर युनिट आसा. फाटल्या दशकान भारतान मोबायल फोन उत्पादन क्षेत्रान 12 लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्यो निर्माण झाल्यात असे वैष्णव हांणी मुखार म्हळे. मेक इन इंडिया उपक्रम आत्मनिर्भरताय आणि उत्पादनाक चालना दिता आणि रोजगाराचे संद निर्माण करता असे वैष्णव हांणी सांगले. त्रिपुराचे मुखेलमंत्री डॉ मानिक साहा हांणी म्हळा की सहकारी संस्थाच्या विस्ताराक लागून फक्त बेरोजगारीची समस्या सुटची ना तर दहशतवाद्याच्या कारवायांचेर अंकुश लागतलो. अगरतलान जाल्यार सहकारी संस्थाचो प्रसार आणि विकास या विषयाचेर राज्य पावण्यावेले दिसभर चलपी परिषदेक संबोधित करतना मुखेलमंत्र्यांनी सांगले, सध्या 9 लाख लोक त्रिपुरातल्या सहकारी संस्थांकडे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणान संबंधित असा. राज्यातल्या लोकांची सामाजिक आर्थिक स्थिती वाढवपा खातीर 20 ते 30 लाख लोकांक सहकारी संस्थांकडे जोडूंक मेळटा असे ताणी सांगले. सहकारी वावरांत मोठ्या प्रमाणात लोक वाटो घेतल्यार राज्याचे जायते सामाजिक आर्थिक प्रश्न सुटावे जातले आणि राज्याची अर्थव्यवस्था फुलतली असे ताणी म्हळे. प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था संगणकीकरण करून आणि पंचायत पावण्यार बहुउद्देशीय पीएससीएस स्थापन करून त्यांना घटमूट करपा खातीर उपक्रम केल्यात अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी दिली. केंद्रशासित प्रदेश जम्मू काश्मीरातल्या गावगिऱ्या रस्त्यांची प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेखाला फाटल्या 3 वर्सांत बरीच उदरगत झाल्या. ते 5,000 किलोमीटर परस चढ रस्ते बांधल्यात. लोकसभेतल्या प्रश्नाक जाप दितना ग्रामीण उदरगत राज्यमंत्री कमलेश पासवान हांणी सांगले, 2021-22 वर्सा वट्ट 3,278 किलोमीटर रस्ते बांधले, जाका लागून गावगिऱ्या वाठारांनी जोडणी वाढली. 2023 वर्सा वट्ट 1,217 किलोमीटर रस्त्याच्या कामाक मान्यताय मिळी आणि 464 किलोमीटर बांधकाम पुराय झाले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळान फायच्यान सुरू जावपी भारत आणि इंग्लंड पंगडामधल्या 3 खेळांच्या 1 दिसाच्या खेळामाळे खातीर वरुण चक्रवर्तीचो भारतीय पंगडान आस्पाव केला. वरुणान इंग्लंड पंगडा 8 जाल्या 5 T20 खेळामाळेन 14 गडे बाद केल्ले. ताच्या 20 बऱ्या गोलंदाजी खातीर ताका ह्या खेळामाळेन सर्वोत्तम खेळगडो घोषित केल्लो. नागपुरांतल्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमांत फाल्यां इंग्लंड पंगडा 8 पहिलो 1 दिसाचो खेळ जातलो. हो खेळ फाल्यां 1:30 सुरू जातलो. आज इंडियन सुपर लीग फुटबॉल सर्तीत मोहन बागान सुपर जायंट आणि पंजाब एफसी पंगडामधी खेळ जातलो. हो खेळ सांजवेळा 7:30 कोलकात्यातल्या विवेकानंद युवा भारती खेळा मैदानाचेर जातलो. निमाणे परतून एक फावट काय मुखेल खबरो. दिल्ली विधानसभा वेंचणुके खातीर मतदान सुरू आसा. लोकसभेन राष्ट्रपतींच्या अभिभाषणावेलो आभार प्रस्ताव आवाजी मतदानान मान्य केलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज प्रयागराजान महाकुंभ मेळ्याक भेट दितले. आज इंडियन सुपर लीग फुटबॉल सर्तीत मोहन बागान सुपर जायंट्स आणि पंजाब एफसी पंगडामधी खेळ जातलो. आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागाचे फुडले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आज सांजवेळा 6:30.